आकाशवाणी मुंबई। नम्रता कडू राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारच आपल्या आकांक्षा पूर्ण करेल हा जनतेचा विश्वास असल्याचं राष्ट्रपतींचं संसद अधिवेशनातल्या अभिभाषणात प्रतिपादन। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू। गेल्या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर। 7.6% वाढीचा अंदाज। शेअर बाजारात तेजी कायम। सेन्सेक्स 79,000 तर निफ्टी 24,000 विक्रमी पातळीवर बंद। प्रत्येकी 8,00,000 रुपयांचं बक्षीस नावावर असलेल्या 2 नक्षलवादी महिलांचं गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण। आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची गतविजेत्या इंग्लंडशी लढत। देशातल्या जनतेनं या सरकारला तिसऱ्यांदा निवडून दिलं आहे कारण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारच आपल्या आकांक्षा पूर्ण करेल असा जनतेला विश्वास वाटतो। गेल्या 10 वर्षातल्या सेवा आणि सुशासनावर शिक्कामोर्तब झालं आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं। 18व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला त्या आज संबोधित करत होत्या। लोकसभेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं असून राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं राज्यसभेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली। 18वी लोकसभा ही अनेक बाबतीत ऐतिहासिक असल्याचं त्यांनी सांगितलं। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीची जगभर चर्चा सुरू आहे। काश्मीरमधल्या यंदाच्या विक्रमी मतदानानं देशाच्या शत्रूंना सडेतोड उत्तर मिळालं असल्याचंही त्या म्हणाल्या। भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे। आरोग्य पोषण हवामान बदल अशा अनेक आघाड्यांवर भारत जगाचं नेतृत्व करत आहे। अनेक जागतिक समस्यांवर उत्तरं शोधत आहे असं राष्ट्रपतींनी स्पष्ट केलं। देशातले 25 कोटींहून अधिक नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत ही समाधानाची बाब असल्याचं त्या म्हणाल्या। पेपरफुटी प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेचं आजचं कामकाज तहकूब झालं। राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला नवीन मंत्र्यांची ओळख करून दिली। नंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची संसद भवनातल्या त्यांच्या दालनात भेट घेतली। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, समाजवादी पक्षाच्या नेत्या डिंपल यादव, राजदच्या मीसा भारती आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज प्रारंभ झाला। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 2023-24 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहांच्या पटलावर मांडला। गेल्या आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेतली वाढ 7.6% असेल असा अंदाज या अहवालात वर्तवला आहे। सेवा क्षेत्रात सर्वाधिक 8.8% तर कृषी क्षेत्रात सर्वात कमी 1.9% वाढ गेल्या आर्थिक वर्षात झाली। उद्योग क्षेत्राचा वाढीचा दर 7.6% राहील असं पूर्वानुमान आहे। गेल्या आर्थिक वर्षात राज्याचं सांकेतिक स्थूल उत्पादन 40,44,251 कोटी रुपये अपेक्षित आहे। सांकेतिक स्थूल राष्ट्रीय उत्पादनात महाराष्ट्राचा सरासरी वाटा सर्वाधिक असल्याचं या अहवालात म्हटलं आहे। 2023-24 या आर्थिक वर्षात राज्याची राजकोषीय तूट 2.8%, महसुली तूट 0.5% आणि कर्जाचं प्रमाण राज्याच्या उत्पन्नाच्या 17.6% आहे। गेल्या आर्थिक वर्षात दरडोई राज्य उत्पन्न 2,77,603 रुपये असेल असा राज्य सरकारचा अंदाज आहे। आधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात 25,214 रुपयांची वाढ झाली आहे। दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात 6व्या स्थानी आहे। परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र गेल्या आर्थिक वर्षातही पहिल्या स्थानी राहिला आहे। विधान परिषदेत आर्थिक पाहणी अहवाल तसंच प्रादेशिक नियोजन आणि नगररचना तसंच महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासंबंधीचे अध्यादेश सरकारनं पटलावर मांडले। दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या 7 विधेयकांना राज्यपालांची संमती मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं। त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी प्रसाद लाड विलास पोतनीस, अमोल मिटकरी, अभिजित वंजारी आणि मनीषा कायंदे या सदस्यांची सभापती तालिकेवर नियुक्ती केली. राज्यभरात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांना योग्य सोयीसुविधा मिळत नसल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. त्यावर यासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यानंतर दिवंगत आजी माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाचं हे अधिवेशन आमच्यासाठी निर्धार आणि निश्चयाचं आहे. गेल्या 2 वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. निरोप कोण कुणाला देतो हे येणारा काळ ठरवेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज पहिल्यांदाच 79,000 अंकांची पातळी ओलांडली तर निफ्टीनंही 24,000 अंकांचा नवा उच्चांक गाठला. दिवसअखेर सेन्सेक्स 569 अंकांची वाढ नोंदवत 79,243 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 176 अंकांची वाढ नोंदवत 24,044 अंकांवर बंद झाला. आजच्या कामकाजात सुमारे 300 कंपन्यांच्या समभागांनी 52 आठवड्यातला उच्चांक गाठला तर 26 कंपन्यांच्या समभागांनी 52 आठवड्यांची नीचांकी पातळी नोंदवली. ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि सिमेंट क्षेत्रातले समभाग आज चढे राहिले तर उद्योग आणि भांडवली वस्तू क्षेत्रातल्या समभागांमध्ये आज मंदीचं वातावरण दिसून आलं. 2 नक्षलवादी महिलांनी आज गडचिरोली इथं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. अनेक गुन्ह्यांची नोंद असलेल्या या दोघींवर प्रत्येकी 8 लाख रुपयांचं बक्षीस होतं. 2022 पासून आतापर्यंत 19 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावं आणि स्वाभिमानाचं जीवन जगावं असं आवाहन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केलं आहे. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. गयाना इथल्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर रात्री 8 वाजता सामना सुरू होणार होता मात्र मैदान ओलं असल्यानं त्याला विलंब झाला आहे. आज झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानवर 9 गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत जाण्याची दक्षिण आफ्रिकेची ही पहिलीच वेळ आहे. नीट परीक्षेतल्या घोटाळ्यासंदर्भात महाराष्ट्रात उघडकीला आलेल्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. या प्रकरणी लातूरच्या 2 शिक्षकांना अटक झाली असून सीबीआयनं हाती घेतलेलं नीट संदर्भातलं हे चौथं प्रकरण आहे. दरम्यान या प्रकरणी सीबीआयनं बिहारमध्ये पाटणा इथून 2 जणांना अटक केली आहे. सीबीआयनं सोमवारी बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला भेट दिली आणि तपासाला सुरुवात केली. श्रोते हो, नीट परीक्षेच्या आयोजनातल्या समस्या त्या दूर करण्यासाठी सरकारनं केलेले वेगवेगळे प्रयत्न, परीक्षेतले गैरव्यवहार रोखण्यासाठी लागू झालेला कायदा यासंदर्भात एआयसीटीईचे माजी अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांची विशेष मुलाखत आकाशवाणीच्या मुंबई अस्मिता वाहिनीवर प्रसारित होईल. आज आणि उद्या रात्री 8:20 ही मुलाखत आपल्याला ऐकता येईल. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ कर्जमुक्ती योजना जाहीर करून निवडणुकीपूर्वी त्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 111 तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतरचा पहिलाच भाग असेल. रविवारी सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व केंद्र, एआयआर न्यूज हे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही हा कार्यक्रम ऐकता येईल. आकाशवाणी वृत्त विभाग, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही हा कार्यक्रम उपलब्ध असेल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषेतला अनुवाद आकाशवाणी प्रसारित करणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारच आपल्या आकांक्षा पूर्ण करेल हा जनतेचा विश्वास असल्याचं राष्ट्रपतींचं संसद अधिवेशनातल्या अभिभाषणात प्रतिपादन. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू. गेल्या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर. 7.6% वाढीचा अंदाज. शेअर बाजारात तेजी कायम. सेन्सेक्स 79,000 तर निफ्टी 24,000 विक्रमी पातळीवर बंद. प्रत्येकी 8 लाख रुपयांचं बक्षीस नावावर असलेल्या 2 नक्षलवादी महिलांचं गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण आणि टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची गतविजेत्या इंग्लंडशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.